नमस्कार, जय भीम। प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी निर्भीड पत्रकार सुनील साळवे रामटेक लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असून रामटेकला रेती तस्कर व दल बदलू भूमाफियापासून मुक्त करण्यासाठी व रामटेकच्या सर्वांगीण विकासासाठी 27 नंबर वर असलेले निवडणूक चिन्ह कैची कात्री समोरील बटन दाबून आंबेडकरवादी खासदार म्हणून मला प्रचंड बहुमताने विजयी करा ही आपणास विनंती।